विविध भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात तसंच संसदेत उल्लेखित केलेल्या सुभाषितांचं संकलन उद्गारः या पुस्तकरुपात संस्कृत भारतीच्या न्यासानं प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाचा समर्पण सोहळा पंतप्रधानांच्या निवासस्थानी नुकताच झाला. त्यावेळी आपल्याला भाषणात सुभाषितं वापरण्याची प्रेरणा सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्याकडून मिळाली. काही काळापूर्वी संस्कृत ही केवळ विद्वानांची भाषा होती, संस्कृत भारतीनं ती सर्वत्र पसरवली असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. संस्कृत भारतीच्या पुण्यातील कार्यकर्त्या वैखरी कुलकर्णी आणि रंजना फडणीस यांनी पुस्तकाचं संपादन केलं आहे. संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्रीजी देवपुजारी यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार झाला असून नुकसानीचा आकडा 21,993 हेक्टरवर पोहोचला आहे. या नुकसानीसाठी 34,61,63,000 रुपये निधीची आवश्यकता आहे. पंचनामे पूर्ण होण्यास विलंब झाल्यानं अहवाल अंतिम होण्यास ऑक्टोबरचे 15 दिवस लागले. राज्य निवडणूक आयोगानं महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून 10 डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या 165 नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंत नोंदणी झालेली यादी या निवडणुकीसाठी वापरण्याचे आदेश दिल्यानं जुलैनंतर नोंदणी केलेल्या मतदारांना पालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पुण्यातील कोथरूड आणि बावधन परिसरातली उलट्या जुलाबाची साथ दूषित पाण्यातल्या कोलीफार्म या जीवाणूमुळे पसरल्याचं समोर आलं आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं या परिसरात केलेल्या पाणी नमुन्यांच्या तपासणीत ही बाब निष्पन्न झाली. या भागातील उलट्या जुलाबाच्या रुग्णांची संख्या 116 पोहोचली असली तरी काल आणि आज एकही रुग्ण न आढळल्यानं 7 आटोक्यात आल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागानं केला आहे. वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत नव्यानं प्रवेश अर्ज भरलेल्या 152 विद्यार्थ्यांची कागदपत्रं चुकीची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं म्हणजे सीईटी सेलनं नोटीस पाठवली आहे. या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांबाबत सीईटी कक्षाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेत कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मोरवाडी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चरोली उप अग्निशमन केंद्रानं सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात गॅस लिकेज आणि आग विझवण्याच्या पद्धतींवर आधारित मॉक ड्रिलचं आयोजन केलं होतं. तसंच सांडपाणी शुद्धीकरण केंद्रात पडलेल्या व्यक्ती किंवा प्राण्यांचं त्यातल्या विषारी वायूपासून रक्षण करून प्राथमिक स्तरावर बचावकार्य करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांची इकोसिस्टीम उद्ध्वस्त करणार असल्याचं पुण्याचे आयुक्त अमिनेश कुमार यांनी म्हटलं आहे. पुणे मर्चंट चेंबर्सच्या एका कार्यक्रमात आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधत गुन्हेगारी करणाऱ्या आणि कायदा तोडणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला. पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 18 सराईत गुन्हेगारांना पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीतून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तडीपारीची कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारवाई केलेल्यांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना बस, मेट्रो, एसटी आणि रेल्वे आदी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक फाटा चौकात पादचारी पूल उभारण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी उभारलेला हा शहरातील पहिला पादचारी सेतू ठरणार आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा वर्धापन दिन आज गणेश कला क्रीडा मंदिरात उत्साहात साजरा झाला. हास्ययोग म्हणजे आनंदी जीवांचं टॉनिक आहे असं मधुमेह तज्ज्ञ डॉ भाग्येश कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं. यावेळी नवचैतन्य आरोग्य संहिता या अधिकृत व्यायाम पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्याच्या काही भागात आज संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.